ऐकत आहात
लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी विनोद कांबळी. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझा आणि कलाकार श्रुती बरोबर 93.5 रेड एफ एम बजाते रहो.
ऍक्शन.
मला असं वाटतं खेळ हा असा एक विषय आहे जो आपल्या कॉलनीत तर सुरू होतोच, पण आपल्या घरात भाऊ बहीण असले, भावंड असले की होतोच. तुम्हाला भावंड बहिणी किती आहेत?
बहीण होती माझी, ती वारली 11 वर्षाचा असताना. ती मेंटली रिटायर्डेड होती आणि त्याच्यामुळे आम्ही, मी तर बघितलं नाही, मी तर जस्ट माझा जन्म झाला होता त्यावेळी. पण भावंड माझे आधी आहेत, ती तीन मला अजून लहान भावंड आहेत. पण त्यांच्याबरोबर तिकडे भेंडी बाजारात खेळत असताना वगैरे खूप मजा यायची, कारण की ते आऊट ज्यावेळी मला करायचे तर मी त्यांच्या मागे बॅट घेऊन पळायचो मारायला त्यांना. मला कशाला तुम्ही मला आउट करताय. त्या लोकांनी पण ज्या टेनिस क्रिकेट मध्ये खूप साथ दिली माझी, गल्ली क्रिकेटहून मग सिरियस क्रिकेट खेळायला लागलो. तर जसं 7-8 वर्षाचा असताना कोचिंग घेतली आणि हळूहळू ज्याही 10-11 वर्षाचा झालो त्याही शारदाश्रम शाळा आहे आमची दादरला, शाळेत असताना आचरेकर सर भेटले, रमाकांत आचरेकर आमचे द्रोणाचार्य होते. त्यांच्यामुळे मी खरं सांगतो की त्यांच्यामुळे आमचं क्रिकेट एकदम वावरलं आणि चांगलं एकदम निघून आलं. शाळेत असताना आचरेकर सर भेटले, रमाकांत आचरेकर आमचे द्रोणाचार्य होते. तर मी 11 वर्षाचा असताना त्यावेळी सरांकडे गेलो आणि त्यावेळी मी क्रिकेट, अशी शारदाश्रमची शाळा अशी असायची की तुमच्याकडे क्रिकेट आहे तर तुम्हाला ऍडमिशन मिळतं तिकडे. तर क्रिकेट प्लस अभ्यास,
किती छान.
हो, काही लोकांना आता मी सांगेन की पालकांना खूप हे होतं, त्रास होतो, अभ्यास पण आणि स्पोर्ट्स पण या दोघांमध्ये खूप दुविधा असतात सगळ्यांना.
करेक्ट.
ते कुठे टाकायचं मुलाला, अभ्यास करू द्या का क्रिया
स्पोर्ट्समध्ये.
पण आम्ही डिसाइड केलं होतं तर ठीक आहे, क्रिकेट वरती जास्त कॉन्सन्ट्रेट होतं. पण हे लहानपण परत यावं म्हणून असं मला वाटतं. एवढी मजा केली आहे लहानपणी. जे भेंडी बाजाराचे मी सांगेन की जे आमच्या बरोबर राहायचे ते नेबर्स होते त्यांना खूप अभिमान आहे. कारण आता मी कधी कधी जातो भेंडी बाजारात, कामली बाय आहे, आपला छोकर आहे, आपले इलाके काय क्या बोल रहे वेडू, सगळी लँग्वेज
आपली वाटत असेल ना तुम्हाला.
नक्की नक्की. आणि हे तिकडूनच स्टार्ट झालं. त्यामुळे 85 मध्ये जसं बाबांना वाटलं की आता तिकडून शिफ्ट व्हावं, कारण की माझं संपूर्ण लक्ष क्रिकेट मध्ये होतं, ते बोलले त्याला चांगलं वातावरण देऊया. तर मग बाबांनी शिफ्ट केलं आम्हाला. तर 85 ला आम्ही कांजूर मारला शिफ्ट झालो. त्यांनी तुम्हाला सांगितलं कसा होता तो एरिया.
आय नो,
घाबरून भीती होऊन भीती वाटायची काय काही होईल कधी. पण माझी सफर मी सांगेन की तिकडूनच सुरू झालं सगळं.
आमच्यासाठी मोठी गोष्ट लहानपणी म्हणजे सायकल, पण मला असं वाटतं तुमच्यासाठी क्रिकेट ची आपली पहिली बॅट ही महागडी गोष्ट असेल. आपण असं ना गल्ला जमा करतो, पैसे जमा करतो आणि बाबांना सांगतो की मला हे घ्यायचंय आणि मग काहीतरी घेतो, अशा काही आठवणी आहेत?
हा आहेत, आहेत नक्कीच. माझी पहिली बॅट ज्यावेळी मी 10-11 वर्षाचा होतो त्याही, तर बाबांनी त्यांचा संपूर्ण पगार त्या बॅट घेण्यासाठी वापरला.
क्या बात आहे. कितीची होती ती बॅट?
अंदाजे 3-3.5 हजार त्यावेळी. टॉकिंग अबाउट
85 80s मध्ये 3.5 हजाराची बॅट.
हो, बाबांनी त्यावेळी त्यांचा संपूर्ण पगार. तर ती बॅट मी ठेवली नाहीये पण तुटली. पण अजून आठवतं की बाबाने ती आणली होती बॅट, सायमंड्स म्हणून बॅट होती. ते खूप आपले मोठे मोठे क्रिकेटर्स वापरायचे, संदीप पाटील असो, महेंद्र अमरनाथ असो, त्यांच्याकडे आम्ही बघायचो टीव्ही वरती. अरे रो, ते सायमंडची बॅट आहे. मी बोललो पप्पा मला ती बॅट पाहिजे, तर त्यांनी आणलं. पप्पांचं असं आहे की कधी नाही ना बोल, क्रिकेटच्या ह्याच्यात
कधी नाही,
कधी नाही.
त्यांचं जे स्वप्न आहे ते तुमच्या डोळ्यात त्यांना दिसत असावं आणि म्हणून त्यांची कदाचित इच्छा असावी. आणि हे असं सगळं काही बापच करू शकतो असं मला. बाप लोक असतात कारण. ऑनेस्टली तुम्ही ना क्रिकेटर कमी आणि फुटबॉलर जास्त दिसता. म्हणजे तुमची ही जी युनिक स्टाईल आहे ना, हे एक तर तो स्वॅग जो आहे तुमचा, जो ॲटिट्यूड जो आहे तो खूप आधीपासून आहे. आणि आय सी, म्हणजे मी आता एज नाही सांगणार कारण ही जस्ट 16, पण चेहऱ्यावर सुरकुत्या नाही आहे. हा माणूस इतका हँडसम कसा काय?
सो असं होतं?
हो, म्हणजे
मला मला नाही वाटत की सगळ्या मुली माझ्या जास्त फॅन होते. माझे नसतील किंवा सचिनचे नसतील, पण जे क्यूट असायचे ते अजय जडेजा असायचे. मुलींचं डिपार्टमेंट त्यांच्याकडे होतं.
तुमच्या स्टाईल स्टेटमेंट बद्दल मला खरंच विचारायचं आहे की तुम्ही हे आधीपासून कसं कॅरी करता?
मी अगदी लहानपणापासूनच मी नाही कुणाला कॉपी करत. आणि काही लोक इंटरव्ह्यू मध्ये पण काही लोकांनी विचारलं की हा कुणाला कॉपी करतो वेस्ट इंडियन्स ना. मी एवढं सांगितलं की इंटरव्ह्यू मध्ये पण मी सांगितलं की वेस्ट इंडियन मला कॉपी करतात. काही असं बोलतो की पहिला क्रिकेटर जो असेल ते ज्यांनी मला मी इयरिंग घातली आणि कंटिन्यू केली.
ऍक्च्युली
मग ते ज्वेलरी असो काही असो मला घालायला खूप आवडतं लहानपणापासूनच. कलरफुल कपडे आता पण तुम्ही बघा मी कलरफुलच असतो.
यू ॲज अ पर्सन ऑल्सो व्हेरी कलरफुल
असले पाहिजे कारण की एक मला इंडियन टीम मध्ये जे होतो ते एक कॅरेक्टर मला डेव्हलप करायचं होतं. असं नाही की मुद्दामून केलं हे जस्ट होत गेलं तसं
काही
नाही. काय काही लोकांना वाटतं की जास्त स्टाईल वरती लक्ष घालतो क्रिकेट वरती कमी म्हणजे चुकी. आपल्या सगळ्यांना स्वतःला जे पाहिजे ते करतो.
करेक्ट आहे.
आपण ज्या मैदानात उतरतो ते मैदानात काही करू शकतो.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो. दिस इज कलाकार श्रुती.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
कट इट.